ஹரே கிருஷ்ணா. லட்சையா பகவத் வர்தாமத்தை சர்வான் சார்த்திக் ஸ்வாகத்தை. திராபன் பரத் திவ்சா பசுவன் நிமி மகாராஜன் சுச்சரித்திர பகாதாஹோ. तर निमी महाराज कोणी साधारण नव्हते, ते एक राजर्षी होते. एक मोठे राजा, ऋषींचे आचरण करणारे, आणि त्यांच्यामध्ये एका भक्ताचे एवढे गुण सुंदर रीतीने भरलेले आहेत की मोठमोठ्या देवीदेवता सुद्धा त्यांच्याशी संवाद साधायचे. तर यावरून आपण पाहू शकतो की निमी महाराज कोणी साधारण नाही आहेत. आणि एक वेळे निमी महाराज यज्ञ करतात, पुरोहित म्हणून वशिष्ठांना बोलावणं जातं. वशिष्ठ म्हणतात, मी अगोदरच इंद्राकडून सुपारी घेतली. सुपारी म्हणजे एक हे घेतलेलं आहे, त्यांचा त्यांची विनंती मी स्वीकारली. नंतर निमी महाराजांना वाटतं की जीवन जे आहे ते क्षणभंगूर आहे, काय होईल माहीत नाही, त्यापेक्षा आपण दुसऱ्यांकडून यज्ञ करून घ्या. निमी महाराज यज्ञ करतात, वशिष्ठांना राग येतो, वशिष्ठ शाप देत आहेत, उलट शाप निमी महाराज देत आहेत. तर अशा प्रकारे ही श्रृंखला सुरू आहे. आणि नंतर निमी महाराज एवढे शक्तिशाली, सर्व देवी देवता त्यांच्यासाठी आता कार्य करू लागतात. निमी महाराजांना ज्यावेळी त्यांचा स्थूल देह नष्ट होतो, त्यावेळी सर्व देवी देवता प्रार्थना करतात, ऋषी मंडळी प्रार्थना करतात की ह्यांना परत देह प्राप्त व्हावा. तर या श्लोकामध्ये हे वर्णन येतं की निमी महाराज जे आहेत, हे निमी महाराजांना भौतिक देह जो आहे तो देह नको असतो. तर एकंदरीत आतापर्यंतच्या ह्या कथनावरून आपल्याला हे दिसून येतं की हा जो भौतिक देह आहे, हा भौतिक देह, भौतिक शरीर हे एका सज्जन व्यक्तीला नकोस वाटतं. तीन प्रकारचे देह आहेत, एक स्थूल देह, दुसरा आहे सूक्ष्म देह, आणि तिसरा आहे दिव्य देह. तर आपण ह्या तीन देहाविषयी आज थोडीशी वर्णन करणार आहोत. तर जो स्थूल देह आहे, जो पंचमहाभूतांनी बनलेला आहे, तर हा जो देह आहे स्थूल देह, तर हा नेहमी एखाद्या व्यक्तीला दुःखच प्रदान करतो. म्हणून तुकाराम महाराजांचं सुद्धा हे वक्तव्य आहे की हा जो स्थूल देह आनंद खूप कमी देईल, मात्र दुःख मोठ्या प्रमाणात देईल, मोठ्या प्रमाणात दुःख मिळणार. आता आपण विचार करू शकतो की या स्थूल देहाच्या सहाय्याने आपण किती आनंद घेऊ शकतो, खूपच कमी. मात्र दुःख देण्यासाठी या देहाचा एखादा छोटासा भाग सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दुःख देऊ शकतो. म्हणजे स्थूल देहाच्या सहाय्याने आपण आनंद प्राप्त करू शकत नाही. म्हणून तर या ठिकाणी निमी महाराज जे आहेत, हे निमी महाराज स्थूल देह नको म्हणतात. ज्या स्थूल देह टिकून राहण्यासाठी आपण काय काय करतो बघा, है ना, काय काय लोक करतात स्थूल देह टिकून राहण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचे लोशन लावतील, है ना, काय काय लावतात, खूप वाईट स्थिती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे साबण लावतील, केस चांगलं लावण्यासाठी राहण्यासाठी काय काय करतील. महाराजांचं एक प्रवचनच आहे परमपूज्य राधानंद महाराजांचं की हे जे भौतिक देह आहे, या भौतिक देहाची आपण एवढी काळजी घेतो केसांची एवढी काळजी, काय काय शॅम्पू लावतात लोक, काय काय करतात. आमच्या हॉस्टेलमध्ये एक मुलगा होता, तर तो केस नीट राहावेत, सकाळी एकदम चांगले केस दिसावेत आपले, म्हणून तो रात्रीच आंघोळ करून चपचपीत तेल लावून डोकं बांधून झोपायचा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी एकदम चांगले मऊ केस राहतील, चांगले राहतील म्हणून. तर महाराज म्हणतात की केसांची एवढी काळजी घेतली जाते. मला आठवतं आम्ही गीता कोर्समध्ये बऱ्याच वेळ सांगतो, आम्ही एक वेळ ह्याला गेलो होतो आकुर्डी बेसवर, आणि मुलं आली नव्हती, जरा लवकर गेलो होतो, मुलं आली नव्हती म्हणून विचार केला की थोडं टेरेसवर जाऊन जप करावा. मग वरती जिन्यावरून चढत असताना शेजारच्या घरामध्ये लक्ष जात, तर शेजारच्या घरामध्ये एक तरुणी जिचा आत्ताच विवाह झालेला होता, नवविवाहित स्त्री, तर मोठाच्या मोठा आरसा, आणि त्या आरशाच्या समोर ती उभी राहिली होती, बोट असं धरलं होतं, बोटामध्ये केस गुंडाळणार, हळूच बोट बाहेर काढणार, परत केस गुंडाळणार, परत बोट बाहेर काढणार. मी विचार केला की बापरे असं बघा नको, आपण जाऊ वरती. मग वरती गेलो मी, तीन माळा हरे कृष्ण मंत्राचा जप केला, परत खाली येत असताना लक्ष तिकडे गेलं, तिचं चाललेलंच आहे, बोट गुंडाळणार, बोटामध्ये केस गुंडाळणार, परत बोट काढणार, केस गुंडाळणार, परत बोट काढणार. म्हणजे विचार करा की लोक हे केस नीट राहण्यासाठी किंवा त्याला काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल देण्यासाठी अशा प्रकारचं कष्ट घेतात, ज्या केसांसाठी एवढा वेळ वाया घालवतात. आणि हे जे केस आहेत, परमपूज्य राधानाथ महाराज म्हणतात, ज्यावेळी त्याला चितेवर ठेवलं जातं, एवढं तासन तास ज्या केसांची काळजी घेतली जाते, ज्या केसांची काळजी घेतली जाते, तर सगळ्यात चित्तेला ज्यावेळी आग लागते त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जळतं काय, केस फुरकन जळून जातात. म्हणजे तासन तास काळजी घेतली एका क्षणामध्ये काय होतं, ते जळून जातात. आणि हे फक्त बाहेरच्या जगातलं नाही, आपले ब्रह्मचारी सुद्धा शिकेनची एवढी काळजी. हा आपण ठेवली पाहिजे, कारण गुरु महाराजांना ती पकडता आली पाहिजे. खरं याचा अर्थ असं नाही की शिका एकदम चपचपी ठेवणं किंवा चांगली ठेवणं हा जीवनाचा उद्देश आहे, है ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की नष्ट होणाऱ्या गोष्टींच्या विषयी डोळे विचार करा, त्वचा, काय काय लोक लोशन लावतील ना त्वचेला, रंगारंग गोटी. आणि महाराज म्हणतात ज्यावेळी चितेला आग लागते त्यावेळी प्लास्टिक कसं एकदम असं आकसत, प्लास्टिक आकसत ना असं आग लागले की त्याप्रमाणे सगळी त्वचा जी आहे त्वचाशी आकसायला लागते. आणि जास्त जर स्थूल त्वचा असेल, त्याच्या बॉडीमध्ये चरबी जर जास्त असेल, तर हेवी प्लास्टिक कसं एकदम थेंब थेंब गळतं माहीत, अगदी लागली की आग लागली की. तर त्याचप्रमाणे हे जे शरीरामध्ये जर चरबी असेल तर ही त्वचा अशा प्रकारे थेंब थेंब गळते आपण पाहू शकतो. आणि खरोखर एखाद्याचे शरीर स्थूल असेल, त्याची चरबी जास्त असेल, तर चरबी हा ऑइली घटक आहे. तो ऑइल ज्याप्रमाणे किंवा प्लास्टिक ज्याप्रमाणे आम्ही पाहिलं आमच्या डोळ्यांनी, ज्याप्रमाणे प्लास्टिक हेवी प्लास्टिक ज्याप्रमाणे थेंब थेंब गळतं ना, त्याप्रकारे त्वचेतून ही चरबी अशा प्रकारे गळायला लागते थेंब थेंब, ज्या त्वचेची एवढी काळजी घेतो. डोळे, डोळ्यांसाठी लोक काय काय करतात, ज्या प्रकारची टिकली त्याच प्रकारची इयरिंग्स, त्याच प्रकारच्या डोळ्यांच्या पापण्या पण, म्हणजे त्या प्रकारे, म्हणजे अशा प्रकारची स्थिती आहे. ज्या डोळ्यांच्यावर अशा प्रकारचा गर्व असतो, अग्नी लागल्यानंतर हे डोळे सॉकेटमधून फुटकन बाहेर येतात, जास्त वेळ लागत नाही, उष्णता लागली की डोळे लगेच बाहेर येतात खटकन असे. त्यानंतर सगळे ही आहेत सगळे जॉईंट्स, अग्नी लागले की सगळे जॉईंट सगळे वेगवेगळे, हे मधलं सगळे जे आत हे असतं ना, सगळे असे जॉईंट्स वेगवेगळे होतात, सगळे सांधे वेगळे, आणि सगळ्यात शेवटी कवटी फुटते. कवटी फुटली की लोक म्हणतात झालं याचं आता संपलं चला. म्हणजे विचार करा की ज्या शरीराची आपण एवढी काळजी घेतो, तर हे जे शरीर आहे हे शरीर आपल्याला सुख खूप कमी प्रमाणात देतं, जवळजवळ नाहीच, परंतु ह्या शरीराची काय गती होते? अंतिमतः हे जे शरीर आहे ते एक तर राख होऊन जातं, विस्ता होऊन जातं, किंवा त्याची माती होऊन जातं. तर म्हणून हा जो स्थूल देह जो आहे, स्थूल देह हा एखाद्या व्यक्तीला अधिक आनंद देत नाही. आणि अजून पण परवा अद्वैत कृष्णपुंजी आमची चर्चा चाललेली होती काही दिवसापूर्वी, तर ते म्हणत होते की प्रभूजी आपल्या आश्रम मध्ये तिघे जण अंडरवेट आहेत, सॉरी हा तिघे जण अंडरवेट आहेत आणि तिघे जण ओव्हरवेट आहेत. तर विचार करा की वेट लॉस आणि वेट गेन, की लोक वेट लॉस करण्यासाठी काय काय करतात. वेट लॉस व्हावं म्हणून आहे ना, हे खायचं नाही ते खायचं नाही ते खायचं नाही ते खायचं नाही, का? वजन कमी व्हावं. आणि काही लोक वजन वाढवण्यासाठी काय काय करतात. म्हणजे एकंदरीत बघा, सांगायचं तात्पर्य असं आहे की या भौतिक देहा देह जो आहे, हा भौतिक देह आपल्याला नीट प्रकारे जगू देणार नाहीये. म्हणजे भक्तीसाठी सुद्धा हा भौतिक देह एवढासा काय सुटेबल सक्षम नाही आहे, योग्य नाही आहे. म्हणजे भौतिक देह जो आहे तो भौतिक देह अशा प्रकारे आपल्याला अडथळा देतोच, भक्तिमय जीवनामध्ये सुद्धा अडथळा येतो. आणि हा काही जरी केलं तरी शेवटी नष्ट होणारच आहे, नश्वर हा देह आहे. आणि म्हणून तर साधू मंडळी जे आहेत, साधू मंडळी हा विचार करतात की नको पास. पुढे आपण पाहणार आहोत की आता मिळालेला आपल्याला भौतिक देह आपण कृष्ण सेवेसाठी वापरू शकतो त्याचा. खरं एकंदरीत ह्या भौतिक देहामध्ये भले आपण किती जरी चांगली कृष्ण सेवा करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला काय करणार, तो अडथळा देणार की नाही. बघा आपल्याला इच्छा आहे भगवंतासाठी भरपूर काही सेवा करण्याची, परंतु देह साथ देतो का? भक्त भगवत धामामध्ये जाण्याची काय इच्छा करतो? कशासाठी? कारण त्या ठिकाणी कुणाचाही हेवादावा नाही आहे. सगळेच जण चांगल्या प्रकारचे व्यक्ती असतील, सगळ्या जणांच्या मनामध्ये एकच भावना असेल कृष्ण सेवेची. कोणी कुणाचा द्वेष करणारा नाही आहे, कोणी कुणाशी ईर्ष्या करणारा नाही आहे. आणि त्या ठिकाणी या प्रकारचा भौतिक देह नाही जो आपल्याला सारखा अडथळा देतो. तिथे जाऊन निरोगी शरीराच्या सहाय्याने आपण कृष्ण सेवा कायमस्वरूपी चांगली करू शकतो. म्हणून भक्त भगवत धामामध्ये जाऊ इच्छितो. म्हणजे अध्यात्मवादी लोकांना सुद्धा हा भौतिक देह अधिक कृष्ण सेवेसाठी मदत करत नाही. काही जरी केलं तरी ह्या भौतिक जगामध्ये आपण पडलो आपल्याला हा त्रास देणारच. असं नाही की भक्त त्यातून चुकणार आहे, अध्यात्मवादी व्यक्ती या शरीरापासून चुकणार आहे का? मला आठवतं की आम्ही एक वेळ हे सांगत होतो की शरीर जे आहे ते शरीर अशा प्रकारे दुःखाने भरलेलं आहे, भयंकर मोठ्या प्रमाणात आजारपण आहेत, असं तसं आहे. त्यानंतर एक भक्त आलेले म्हणाले की प्रभूजी बरोबर आहे, परंतु असं नाही की फक्त ह्या प्रकारच्या समस्या भौतिकवादी लोकांनाच आहेत, भक्तांना सुद्धा या प्रकारच्या समस्या आहे. आणि म्हणून तर भक्त काय करतो, लवकरात लवकर इथला बिझनेस सर्व काही संपवून आध्यात्मिक जगामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पाण्यात पडलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो ओलावणार. भक्त जो आहे, भक्त असं नाही की ते म्हातारावर जाणार नाही. भक्ताना असं आहे का की भक्त म्हणजे नेहमी तरुणच राहणार? भक्त म्हणजे असं आहे का की त्याचे कंबर दुखणार नाही, किंवा त्याचे गुडघे दुखणार नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी ह्या घडत जाणारच आहेत. आणि म्हणून तर हे भौतिक जगात आलोय म्हटल्यानंतर ह्या सर्व काही गोष्टी स्वीकारा. मला परवा एक भक्त म्हणाले काही दिवसापूर्वी की प्रभूजी हे दुखतंय. मी म्हटलं वय किती आहे तुमचं? ते म्हटलं की 40 सुरू झालंय. म्हटलं की हो, आता म्हातारपणाचे अलंकार आपल्याला स्वीकारावे लागतील. की हे सगळे म्हातारपणाचे अलंकार, ह्या सगळ्या काही गोष्टी दुखणार, कंबर दुखणार आहे, गुडघे दुखणार आहे, डोळ्याची हे आहे, दृष्टी जी आहे ती क्षीण होत जाणार, ह्या प्रकारच्या गोष्टी घडणारच आहेत. हे भक्ताच्या जीवनात सुद्धा घडणार. आणि म्हणून तर भक्त विचार करतो की बस अधिक वेळ मला ह्या देहामध्ये राहायचं नाही आहे, मी आध्यात्मिक जगामध्ये जाऊन दिव्य देहाची प्राप्ती करेन. तर म्हणून एकंदरीत हा भौतिक देह हा नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, अधिक वेळ आनंद देणारा नाही. आणि भक्तांच्या जीवनामध्ये सुद्धा हा अडथळा निर्माण करणार आहे, म्हणून तर भक्त आध्यात्मिक जगामध्ये जाऊ इच्छितो. त्यानंतर पुढचा जो देह आहे तर तो आहे सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेह जो आहे तो मन बुद्धी आणि अहंकार. आपला जो देह आहे आता स्थूल देह तो पंचमहाभूताने बनलेला आहे, जो दिसतो आपल्याला. परंतु दुसरा जो देह आहे मन बुद्धी आणि अहंकार याने बनलेला, तर हा जो देह आहे श्री प्रभुपाद म्हणतात, प्रभुपाद म्हणतात देह धारण या परिस्थितीत दोषी मुलीने विनंती केल्यानंतर हा राजा सूक्ष्म शरीरात राहू शकतो. सामान्य जनांच्या मतानुसार दोन प्रकारचे सूक्ष्म देह असतात. कधी कधी भूत योनीला सुद्धा सूक्ष्म देह म्हटले जाते, कारण पाप आचरण केलेल्या मनुष्याला पंचमहाभूताचे शरीर नाकारले जाते आणि त्याला मन बुद्धी आणि अहंकाराच्या सूक्ष्म शरीरातच राहावे लागते. म्हणजे सूक्ष्मदेह जो आहे हा सूक्ष्मदेह हा मन बुद्धी आणि अहंकार याच्या प्रकारे यानं बनलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी इच्छा आहेत, भावना पण भरलेल्या आहेत, मात्र कार्य करण्यासाठी इंद्रिय नाही आहेत. तर म्हणून सूक्ष्मदेह प्राप्त करणे म्हणजे जवळजवळ एक प्रकारची शिक्षाच प्राप्त केल्याप्रमाणे. म्हणजे त्या व्यक्तीच्या समोर गाजर दाखवायचं आहे परंतु त्याला द्यायचं नाही, है ना. म्हणजे त्याला भयंकर मोठ्या प्रमाणात त्यापेक्षा दाखवूच नको म्हणजे तो देहच नको. म्हणजे तुम्ही फक्त पाहताय मात्र ते खाऊ शकत नाही, इच्छा आहे परंतु खाण्यासाठी पूर्ण नाही आहे. तर ही जी आहे ही भयंकर मोठ्या प्रमाणात असणारी शिक्षा असेल. म्हणून ज्या व्यक्तीनं अधिक पापाचरण केलेलं आहे अशा व्यक्तीला प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये म्हणतात की त्याला या भूत योनीमध्ये किंवा सूक्ष्म शरीर त्याला व्यक्तीला प्रदान केलं जातं. तर हा एक सूक्ष्मदेह झाला, एक भूत योनी त्याला म्हणतात. आणि अजून एक सूक्ष्मदेह आहे जो दिसत नाही. तर हा जो देह आहे या देहामध्ये त्यांना त्रास होत नाही आहे, तो आपल्या इच्छेनुसार कधी कधी सूक्ष्मदेहातून स्थूल देहामध्ये पण येऊ शकतो आणि त्या सूक्ष्मदेहातून कधी कधी दिव्य देहामध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे तो असणारा तटस्थ देह आहे जो निमी महाराजांना या ठिकाणी प्राप्त व्हावा अशी देवता इच्छा करतात. अशा प्रकारे देव उचू देवता ज्या आहेत या प्रकारे विदेहम, विदेह म्हणजे ज्याला देह नाही आहे. तर ह्या विदेही असणाऱ्या निमी महाराजांना तुम्ही एक सूक्ष्म देह प्रदान करा ज्याच्या सायानं तो पाहिजे त्यावेळेस स्थूल शरीरामध्ये येऊ शकतो आणि पाहिजे त्यावेळेस आध्यात्मिक शरीरामध्ये सुद्धा ते दिव्य देहामध्ये भगवंतांची सेवा पण करू शकतात. या प्रकारची मागणी, या प्रकारची इच्छा करतात. बघा निमी महाराज किती एकदम हे होते, भाग्यशाली, त्यांच्याकडे चॉईस होती. निवड होती, काय चॉईस हे करायचं, काय स्वीकारायचं. आपल्याकडे अशा प्रकारची निवड नाही आहे. तसं असतं तर खूप छान झालं असतं, कधी कधी भौतिक कामं करायची असतील चला भौतिक कामं करून घ्या आणि नंतर मग आध्यात्मिक जगामध्ये जा, तिथलं हे करा. म्हणजे या ठिकाणी प्रभुपादजी म्हणतात की शुद्ध भक्ताला भगवंताप्रमाणे त्याच्या इच्छेनुसार प्रकट आणि अप्रकट होता येतं. प्रभुपादजी सांगतात बघा, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत स्वतःच्या दिव्य इच्छेने प्रकट अथवा अप्रकट होऊ शकतात, त्याचप्रमाणे त्यांचा भक्त सुद्धा जीवनमुक्त अवस्थेमुळे स्वइच्छेने प्रकट अथवा अप्रकट होऊ शकतो. म्हणजे भगवंत जे आहेत भगवंत प्रकट आणि अप्रकट होतात. ज्यावेळी त्यांना वाटलं की या प्रकारचे काही कार्य करायचे आहेत, प्रकट झाले, कार्य केले, लगेच तिथून गायब. जसं दुर्योधनाच्या समोर भगवंतांनी हे केलं, विश्वरूप दाखवलं, है ना. दुर्योधन म्हणतो बांधा याला, हाच काही गडबड करतो. सैनिक धावले, भगवंतांनी मोठं विश्वरूप दाखवलं आणि लगेच ज्यावेळी सैनिक पकडायला आले भगवंत अप्रकट, म्हणजे प्रकट झाले आणि लगेच अप्रकट पण झाले, भगवंत तिथून निघून गेले. हा म्हणजे ज्याप्रमाणे भगवंत प्रकट आणि अप्रकट होतात त्याच प्रकारे भक्त सुद्धा कधी कधी स्थूल शरीर धारण करतो, कधी कधी आध्यात्मिक शरीर सुद्धा धारण करतो आपल्या इच्छेनुसार. तिची उदाहरण आहेत. मागे मी एकदा खूप जुनी मी कथा सांगितली होती, मला आठवत नव्हती. परत एका भक्ताने विचारून मी म्हटलो, अरे ही मी कथा सांगितली होती, त्या भक्ताचं नाव काय? आपले वैष्णव गौडी आचार्य आहेत, श्रीनिवास आचार्य. श्रीनिवास आचार्य हे आध्यात्मिक जगामधले कोण होते? गुणमंजरी. तो खूप पॉवरफुल, खूप शक्तिशाली आचार्य. श्रीनिवास आचार्य, श्यामानंद प्रभू आणि नरोत्तमदास ठाकूर हे तिघे जण बस पार्टीमध्ये, एकदम योग्य व्यक्ती. तर श्रीनिवास आचार्य होते आध्यात्मिक जगामध्ये गुणमंजरी. वृंदावनामध्ये ते निवास करतात, अनेक त्यांची शिष्यमंडळी आहेत. तर त्यांचे एक अजून प्रमुख शिष्य होते श्रीनिवास आचार्यांचे, रामचंद्र कविराज. तर एक वेळ श्रीनिवास आचार्य आपल्या बाकी शिष्यांच्या समवेत अशा प्रकारे बसलेले होते, हातामध्ये बिडबॅग आहे, नाम जप करतायत, भरपूर भक्त मंडळी आहेत त्यांच्या समवेत. परंतु हे नाम जप करत असताना अशा प्रकारे बसलेले आहेत, असाच त्यांचा देह आहे, असाच. एक तास, दोन तास, भरपूर वेळ झाला. एक दिवस गेला, पूर्ण दोन दिवस गेले तरी सुद्धा ते अशा प्रकारे, त्यांना तहान नाही, भूक नाही, काय नाही, काय नाही. सगळे शिष्यमंडळी जे होते ते परेशान. नंतर श्रीनिवास आचार्यांच्या नाकासमोर कापूस जो आहे, कापूस धरण्यात येतो, त्यावेळी त्यांचा श्वास पण चालत नव्हता, श्वास पण चालत नव्हता. त्यामुळे शिष्यमंडळी सगळे हे झाले, काय करायचं आता. यांनी देहत्याग करायचा म्हणला, देहत्याग केलाय म्हणला, तर कसं काय, हे असंच शरीर आहे त्यांचं. मग त्यावेळी जे रामचंद्र कविराज होते ते काही कामाने ते गावी गेलेले होते दुसऱ्या, त्यावेळी त्यांना बोलवण्यात येतं की अहो श्रीनिवास आचार्य आपले गुरु महाराज अशा प्रकारे ध्यानस्थ आहेत आणि बाह्य चेतनेमध्ये नाही आहेत. मग रामचंद्र कविराज येतात, सगळं परीक्षण करतात. त्यावेळी त्यांना वाटतं की हे या ठिकाणी आहेत, स्थूल शरीरामध्ये आहेत ते, मात्र म्हणजे त्यांचं स्थूल शरीर जिवंत आहे या ठिकाणी, मात्र स्थूल शरीरामध्ये ते नाही आहेत. शरीर या ठिकाणी आहे, जिवंत शरीर आहे, मात्र त्यांचा आत्मा जो आहे तो कुठेतरी दुसरीकडे गेलेला आहे. मग आता या ठिकाणी श्रीनिवास आचार्य ध्यानस्थ बसले आहेत, बाजूलाच रामचंद्र कविराज ते पण ध्यानस्थ बसतात आणि ते ध्यान लावतात. ध्यान लावल्यानंतर ते ध्यान करत 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 ध्यानाच्या द्वारे ते आध्यात्मिक जगामध्ये पोहोचतात. आता रामचंद्र कविराज हे आध्यात्मिक जीवन ह्याच्यामधले कोण होते? मनमंजरी होते. गुरुजी आहेत श्रीनिवास आचार्य हे गुणमंजरी आणि रामचंद्र कविराज हे मनमंजरी आध्यात्मिक जगामध्ये. आणि आध्यात्मिक जगामध्ये रामचंद्र कविराजच्या वेळी पोचतात आपल्या आध्यात्मिक देहाच्या सहाय्यानं. तर तिथे पोचल्यानंतर ते आपल्या गुरुला शोधू लागतात आणि सगळे ते पाहतात की सगळ्या ज्या गोपी आहेत, सगळ्या मंजरी आहेत, ते कुंजांच्या मध्ये सगळीकडे काही ना काहीतरी शोधतायत. मग शोधतात 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 आणि त्यावेळी हे रामचंद्र कविराज आहेत ते पाहतात आपले गुरु महाराज गुणमंजरी त्या ठिकाणी. ते विचारतात की अहो तुम्ही इकडे कसे काय? तर त्यावेळी श्रीनिवास आचार्य म्हणतात, ते गुणमंजरी म्हणतात की राधाराणीचं काहीतरी पंजन पडलेलं आहे आणि त्यामुळं विशाखा सखीने आम्हाला सगळ्यांना बोलवलं इकडं, या तुम्ही जिथे तुम्ही असाल तिथून सगळ्यांनी या इकडं आणि राधाराणीचं हे पंजन शोधण्यासाठी तुम्ही मदत करा. मग सगळेजण मदत करतात आणि श्रीनिवास आचार्यांचा आदेश त्यांना रामचंद्र कविराजनं मनमंजरीना की तू सुद्धा शोध आणि ते शोधायला लागतात सगळीकडे शोधतात. सगळेजण राधाराणीचे ते पंजन शोधायला लागतात. आणि त्यावेळेस मन मंजिरी जी होती रामचंद्र कविराज त्यांना ते पंजन सापडतं. आणि हे पंजन सापडल्यानंतर ते खूप आनंदित होतात की वा सापडलं. म्हणजे अशा प्रकारे करत नाहीत की चला सापडलं म्हणल्यानंतर चला राधारंगीला जावे तर जाऊन देऊया. मग ते काय करतात आपल्या गुरुंना देतात की प्रभू हे सापडलं हे घ्या. कारण ते विचार करतात की नाही आपली योग्यता नाही आहे की आपण राधाराणीपर्यंत डायरेक्ट हे पंजन पोचवू. मग रामचंद्र कविराज श्रीनिवासाचार्यांच्याकडे गुणमंजरीकडे, गुणमंजरी दुसऱ्या मंजरीकडे, ती नंतर मग विशाखा सखीकडे, आणि नंतर मग ही जी विशाखा सखी आहे ही विशाखा सखी राधाराणीपर्यंत हे पंजन पोचविते. राधाराणी खूप प्रसन्न होते. राधाराणी विचारते कोणाला सापडलं हे. मग ते सांगतात की अशा प्रकारे यांना सापडलं. मग ती सर्व चेन सांगते विशाखा सखी अशा अशा प्रकारे यांना सापडलं. मग राधाराणी जी आहे जी स्वतः तांबूल खात होती राधाराणी, ते आपल्या तोंडातला तांबूल काढून ती विशाखा सखीकडे देते आणि म्हणते की हा तांबूल तो त्यांच्यापर्यंत पोहोचव. मग ही विशाखा सखी काय करते दुसऱ्या मंजिरीकडे, आणि नंतर मग हे अशा प्रकारे श्रीनिवासाचार्यांच्याकडे गुणमंजिरीकडे येतं, आणि मग ही गुणमंजिरी श्रीनिवासाचार्य हे जे तांबूल आहे ते कोणाला देतात, मणमंजिरी रामचंद्र कविराजना देतात. तर अशा प्रकारे भगवंतांची सेवा घडत असते गुरु शिष्य परंपरेच्या सहाय्यानं, आणि आशीर्वाद सुद्धा आपल्याला अशा प्रकारे रिटर्न्स मिळत असतो. है ना, आपण रिटर्न्स गिफ्ट देतो ना, है ना, कुणी काय ते गिफ्ट दिलं की आपण त्याला रिटर्न्स गिफ्ट देतो. तर त्याच प्रकारे भगवंतांचा आशीर्वाद जो आहे तो अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेच्या द्वारे आपल्यापर्यंत मिळतो, आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि नंतर आता सर्व काही गोलोक मधला कार्यभार संपलेला आहे आणि परत इकडं वृंदावनामध्ये श्रीनिवास आचार्य होते ते परत आपल्या स्थूल देहामध्ये येतात आणि परत हरे कृष्ण परत हरिनाम. परत नंतर मग काही वेळानंतर हे जे आहेत रामचंद्र कविराज, तर ते पण त्या देहामध्ये प्रकट होतात. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय की प्रभुपाद म्हणतात बघा, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत स्वतःच्या दिव्य इच्छेने कधी प्रकट अप्रकट होतात, त्याचप्रमाणे त्यांचा शुद्ध भक्त सुद्धा जीवनमुक्त अवस्थेमध्ये असल्यामुळे स्व इच्छेने कधी प्रकट अथवा अप्रकट होऊ शकतो. है ना, म्हणजे या प्रकारची जी सुविधा आहे, या प्रकारची सुविधा कुणाला दिलेली होती, निमी महाराजांना पण दिलेली होती. तुम्ही तुमच्या स्व इच्छेनं कधी स्थूल शरीर सुद्धा धारण करू शकता किंवा आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. असं भाग्य आपल्याला सुद्धा असतं तर खूप छान झालं असतं, है ना. खरं आपण जीवनमुक्त अवस्थेपर्यंत उन्नत झालेलो नाही, मात्र प्रभुपाद म्हणतात संधी सर्वांना आहे, संधी आहे सर्वांना. तर हा आहे सूक्ष्म देह. सूक्ष्म देहाचे आपण हे दोन प्रकार पाहिले. त्यानंतर पुढे आहे दिव्य देह किंवा त्याला सिद्ध देह असं म्हटलेलं आहे. आणि हा सिद्ध देह म्हणजे आध्यात्मिक देह. आणि ही खऱ्या अर्थानं एखाद्या व्यक्तीची असणारी खरी मुक्ती आहे. रूपगोस्वामी सांगतात की भुक्ती मोत्वी मुक्ती हित्वा यावत पिशाचिनी रुधी वर्तते, है ना. रूपगोस्वामी सांगतात की भुक्ती आणि मुक्तीची इच्छा जी आहे ती यावत, यावत म्हणजे ज्याप्रमाणे रुधी पिशाचिनी वर्तते, की हृदयामध्ये ज्याप्रमाणे ही जी इच्छा आहे मुक्ती आणि भुक्तीची इच्छा ही हृदयामध्ये एका पिशाचिनी घुसल्याप्रमाणे आहे, पिशाचिनीप्रमाणे त्याची तुलना केली. का बरं, कारण भुक्ती आणि मुक्तीची इच्छा एखाद्या व्यक्तीला त्याच्या मुख्य स्वरूप स्थितीपासून बाजूला ठेवते. मुख्य स्वरूप जे आहे तो व्यक्ती विसरतो. ज्याप्रमाणे पिशाचिनीचा एखाद्याला बाधा होतो, पिशाचिनी माहित आहे भूताची ज्याला बाधा होते, तर भूताची बाधा झालेला व्यक्ती जो आहे तो आपली ओळख चुकीची सांगतो, है ना. म्हणजे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भुक्ती भरलेली आहे असा व्यक्ती सुद्धा स्वतःला काय समजतो, मी म्हणजे शरीर आहे, शरीर आहे, शरीर आहे. आणि जोपर्यंत मी शरीर आहे याची जाणीव होत नाही तोपर्यंत आपण भोग घेऊ शकत नाही. म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये बघा की खूप दुःख भरलंय, म्हणजे तो नीट भोग पण घेऊ शकत नाही आणि नीट त्याग पण करू शकत नाही. का? कारण थोडी भोगाची पण इच्छा आहे, थोडी त्यागाची पण इच्छा आहे, म्हणून मध्ये लटकतो तो. म्हणून ज्याला पूर्ण भोग घ्यायचा आहे त्यांना असा विचार करायचा की मी कधीच मरणार नाही, मी म्हणजे हे शरीर, तरच तो भोग घेऊ शकतो. आणि ज्या व्यक्तीला आध्यात्मिक जगामध्ये जायचं आहे त्याने हा विचार केला पाहिजे की मी म्हणजे हे शरीर नाही. परंतु हे एवढंस सोपं नाही, एवढंस सोपं नाही ते. आणि म्हणून या ठिकाणी रूप गोस्वामी सांगत आहेत की भुक्ती, भुक्तीची इच्छा म्हणजे पिशाचिनी प्रमाण आहे. एखाद्या व्यक्तीला त्याची खोटी ओळख सांगते की तू म्हणजे शरीर, भोग घे, भोग घे, शरीरासाठी या प्रकारच्या गोष्टी कर. आणि मुक्तीची इच्छा, भुक्ती मुक्ती, मुक्तीची इच्छा, मुक्ती म्हणजे आता मुक्तीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत या ठिकाणी. तिसरा स्कंद आहे का? तिसरा स्कंद जरा श्रीपाद भाऊ, तिसरा स्कंद मिळेल का जरा? आहे का? मिळणं ठीक आहे. कारण मला एक श्लोक हे करायचा होता, छान एक श्लोक आहे ना, घेऊया. तर तिसऱ्या स्कंदामध्ये खूप छान हे वर्णन येतं बघा, कपिल देवांचे उपदेश देहूतीला. तर त्यामध्ये खूप छान एक वर्णन आहे, मी तुम्हाला ते श्लोक वाचून दाखवेन. तर यामध्ये हे वर्णन येतं की मुक्ती जी आहे, मुक्ती, तर रूप गोस्वामी मुक्तीची व्याख्या सांगतात की मुक्तीर हित्वा अन्यथा स्वरूपेण अवस्थितः, है ना? ही रूप गोस्वामी मुक्तीची व्याख्या सांगतात. मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे एखादा व्यक्ती स्वरूपेण अवस्थितः, म्हणजे त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो त्यालाच मुक्ती असं म्हणतात. आता जीवाची स्वरूप स्थिती काय? जीवांची स्वरूप स्थिती काय? जेवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, भगवंतांचा नित्य दास असणं ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. भगवंतांची सेवा करणं ही स्वरूप स्थिती आहे जीवाची. आणि त्याच्यासाठी त्याला त्या दिव्य देहाची गरज आहे, भगवंतांच्या सेवेसाठी, है ना? म्हणून एखाद्या भक्ताला आध्यात्मिक जगामध्ये का जाण्याची इच्छा आहे? कारण त्या ठिकाणी मला भगवंतांची सेवा करण्याची संधी मिळेल, म्हणून तो भक्त या आध्यात्मिक जगामध्ये जाऊ इच्छितो. ना की मला ह्या भौतिक देहामध्ये या ठिकाणी खूप त्रास होतो, चला मी ह्या त्रासापासून कंटाळले नाही, चला जाऊ दे, मला हित राहायचंच नाही या जगामध्ये, मला मुक्त व्हायचं आहे. तर निर्विशेषवादी जे आहेत, हे निर्विशेषवादी ही शरीराला कंटाळून या प्रकारच्या मुक्तीची अपेक्षा करतात की बस मला हे शरीर नको. का? कारण या शरीर खूप काही त्रास देतं, वेगवेगळ्या प्रकारचे आजार. आम्ही काल एका कोरोना बाधित व्यक्तींना भेटलो, ते रिकवर झालेले आहेत, चिंता करू नका. कोरोना बाधित व्यक्तींना भेटलो, ते म्हणले तर ते म्हणले की प्रभूजी किती त्रास होतो, भयंकर त्रास होतो, भयंकर त्रास होतो. आणि त्यांना कोरोना झाल्यानंतर कुत्रं चावलं आणि कुत्र्यानं असं लचकाच तोडलेला होता त्यांचा. आम्हाला त्यांनी दाखवलं की प्रभूजी हे बघा, एकडे इकडे असं ते लादाच काढला कुत्र्यानं, आणि सात आठ इंजेक्शन घ्यावी लागली इकडे 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 इकडं. तर ते म्हणले की ही जी आहे कुत्र्याचं दुःख जे आहे, कुत्रे चावलेले असं दुःख, त्या कोरोनाच्या दुःखासमोर काहीच नव्हतं, कारण खूप मोठं कोरोनाचं दुःख होत. म्हणून काही काही लोक जे आहेत, काही काही लोक हे करतात कि बस मी ह्या भौतिक सारोप्य शास्त्री सांगितलं मुक्तींचं वर्णन येतं, त्याच्यानंतर पुढचा श्लोक, त्याच्यानंतरचा एक पुढचा श्लोक आहे सालोक्य सापित, त्याच्या त्यामध्ये खूप छान रीतीने भरलेलं आहे, एक प्रबोधन तात्पर्य खूप सुंदर आहे. तर भौतिक शरीर जे आहे, हे भौतिक शरीर हे या प्रकारे दुःखाने भरलेलं आहे, म्हणून काही भौतिकवादी लोक किंवा काही मायावादी लोक किंवा निर्विशेषवादी लोक म्हणतात की बस आपल्याला हे भौतिक शरीरच नको, का? कारण दुःख भरलेलं आहे. म्हणून भक्त जो आहे, भक्त कधीही मला ह्या भौतिक शरीरामध्ये दुःख होतं म्हणून हे शरीर नको, म्हणून मी आध्यात्मिक जगामध्ये जाईल, तर ही सुद्धा असणारी पिशाचनी, हृदयामध्ये असणारी सुप्त इच्छा आहे, कामना आहे. तर ही जे आहे हे एखाद्या साधकाला कदापि आवडत नाही. साधक काय करतो? तर साधक असा विचार करतोय, किती नंबर श्लोक? नाही नाही, त्याच्यानंतर पुढचा किती नंबर भागवतम अध्याय किती क्रमांक हे कि हा 3, 22, 13, 14 इथे काढा लोक, पटकन द्या. तर ह्यामध्ये खूप छान एक प्रभुपादांचं तात्पर्य मी तुम्हाला हे करेल. तर या ठिकाणी एक खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे की भक्त जो आहे, भक्त त्यांना हे भौतिक शरीर नको असतं केवळ आध्यात्मिक जगामध्ये जाऊन भगवंतांची सेवा करण्यासाठी. आणि म्हणून भगवान कपिल देव माता देहूतीला म्हणतात, ते म्हणतात सारूप्य सालोक्य साष्टी सामीप्य सारूप्य एकत्वेन यथा दिये माणंदा ग्रणंती जन बिना मत सेवनम जना. तर भगवान कपिल देव माता देवतीला म्हणतात की जर एखाद्या माझ्या भक्ताला सारूप्य साष्टी सामीप्य सालोक्य आणि एकत्वेन यथा याप्रमाणे मी मुक्ती देण्याचा प्रयत्न केला, दिये माणन न ग्रहणंती, ग्रहणंती म्हणजे न ग्रहणंती, तो कधी ग्रहण करत नाही. का? बिना मत सेवनम जना. की जर त्या ठिकाणी माझी जर सेवा जर नसेल तर त्या भक्ताला या प्रकारची मुक्ती नको आहे. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या श्लोकामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या चार मुक्ती आहेत, चार मुक्ती पुढे म्हटले नाही, खूप छान एक हे एक वर्णन येतं प्रभुपद तात्पर्यामध्ये, सविशेष मुक्ती आणि निर्विशेष मुक्तीचं वर्णन करतात. तर एक जी तीन ह्या ज्या चार मुक्ती आहेत, ह्या चार मुक्तीला म्हणजे सारूप्य साष्टी सालोक्य आणि सामीप्य याला सविशेष मुक्ती असं म्हणतात. आणि दुसरं एकत्वेन, एकत्वेन म्हणजे भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये लीन होण्याची जी मुक्ती आहे ह्याला निर्विशेष मुक्ती असं म्हटलेलं आहे. तर भगवंत पुढे वर्णन करतात, भगवंत म्हणतात की एखाद्या व्यक्तीला हवा असेल तर मी काय करतो, त्याला मत सेवया मुक्ती सालोक्यादी चतुर्विधा, मत सेवया मुक्ती सालोक्यादी चतुर्विधा. म्हणजे या ठिकाणी भगवंत सालोक्य आदी चतुर्विधा मत सेवया, म्हणजे या चार मुक्तीच्या मध्ये माझी सेवा असते. म्हणजे बघा की आपण म्हणतो चारी मुक्ती, अष्टसिद्धी, पाचव्या मुक्तीला आपण काय स्वीकार करत नाही, है ना? तर भगवंत सुद्धा सांगतात की चतुर्विधा म्हणजे या चार मुक्ती आहेत भगवंत म्हणतात. का बरं? कारण त्या एकत्वेंच्या मुक्तीमध्ये कदापि ही सेवा नसते. तो साधक भगवंतांची सेवा करत नाही म्हणून भक्तांना ती मुक्ती नको असते. म्हणून आध्यात्मिक जगामध्ये जाऊन साधक जो आहे तो साधक भगवंतांची सेवाच करू इच्छितो आणि म्हणून त्याला तो आध्यात्मिक देह प्राप्त करायचा आहे. तर हे खूप गरजेची गोष्ट आहे की आपण आध्यात्मिक जगामध्ये जाऊन भगवंतांची सेवा करण्यासाठी दिव्य देह प्राप्त करण्याची अभिलाषा ठेवू शकतो. भगवंतांची सेवाच घडली पाहिजे, बाकी आपल्याला काहीच नको. ज्यावेळी श्रीधर कोलामेच्या यांना चैतन्य महाप्रभू विचारतात काय पाहिजे तुला, विचारी मुक्ती दी, अष्टसिद्धी दी, तर त्यावेळी श्रीधर कोलामेच्या म्हणतात की मला काही नको, जे काही तुम्ही माझ्याशी व्यवहार करत होता, तुमची सेवा जी आहे, थोडीशी सेवा माझ्या हातून घडत होती, अशी सेवाच कायमस्वरूपी घडत राहू दे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण अध्यात्म देह प्राप्त करण्याची, अध्यात्मिक जगामध्ये जाण्याची इच्छा ठेवली पाहिजे. ज्या अध्यात्मिक देहाच्या सहाय्यानं अध्यात्मिक जगामध्ये जाऊन भगवंतांची सुंदर रीतीने सेवा करू शकेल. मग आता हे शरीर मिळालंय मग हे काय करायचं, मग आपण लगेच त्याग करायचं? नाही, तो अधिकार आपल्याला नाही. म्हणून कुठल्याही व्यक्तीनं असं नाही की अरे हे भौतिक शरीर बेकार आहे चला ह्याला तपस्या करून करून खांगून टाका संपून एकदाच, तसं पण नाही आहे. हा तर ती जे आहे ना ते सुद्धा आपण विचार करता का म्हणे का, कारण हे शरीर जे आहे शरीर भगवंतांची प्रॉपर्टी. हा सनातन गोस्वामी कोण शरीर त्यागू इच्छित होतं रथयात्रेमध्ये? सनातन गोस्वामी. सनातन गोस्वामी रथयात्रेमध्ये विचार करतात की मी काय करेल ह्या रथाच्या खाली जमवून माझं शरीर त्याग करेल, बस नको. त्या चैतन्य महाप्रभू म्हणतात की सनातन तुला का वाटतं हे शरीर तुझं आहे, दीक्षा काले भक्त करे आत्मसमर्पण. की ज्यावेळी आपण दीक्षा घेतो त्यावेळी भक्त काय करतो, गुरुला पूर्णपणे आपलं समर्पित करतो, त्यामुळे आपलं हे शरीर कोणाचं झालेलं आहे आता? गुरुचं झालेलं आहे, आपला अधिकार नाही आहे. मग गुरु म्हटले की ठीक आहे मला आत्महत्या करायला परवानगी द्या, मग करा काय नाही, मग आपण करू शकतो. परंतु ह्या शरीराच्या सहाय्याने गुरूंच्या आदेशानुसार आपण सुंदर रीतीने भगवंतांची सेवा पण करू शकतो. भले हे टाकावं आहे आपलं हे मंदिर टाकावं आहे, परंतु भगवत सेवेमध्ये लागले की नाही ह्या सर्व काही गोष्टी, है ना. अनेक लोक विचारतात की महाराज एवढं लाकूड आणलं कुठून, एवढं लाकूड हे काय केलंय, हे सगळे काय आहेत पॅकिंगचं असणारं सगळं काय मटेरियल, म्हणजे टाकावं गोष्टी आहेत मात्र ते काय केलेत भगवत सेवेमध्ये वापरलेले आहेत. तर त्याचप्रमाणे हे शरीर जरी टाकावं असेल तरी सुद्धा गुरूंच्या आदेशानुसार आपण याला कृष्णसेवेमध्ये लावू शकतो आणि भगवत धामामध्ये जाण्याचा मार्ग सुकर करू शकतो. प्रभुपादाने ही संधी आपल्या सर्वांना सुंदर रीतीने दिली, तर म्हणून हे शरीर आपण कृष्णसेवेमध्ये लावूया आणि भगवत धामामध्ये भगवंतांची सेवा करण्यासाठी लवकरात लवकर जाऊया. ठीक आहे, हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. जय श्री प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की. कृष्ण
धन्यवाद. तर जसं नेहमी महाराज विचार करतात की आपले जे गुरु आहेत ते निंदाचा यज्ञ करण्यासाठी जातात आणि विचार करतात की आयुष्य कमी आहे तर लगेच यज्ञ करून जातात ते करतात. तसं कोणी व्यक्ती आज विचार करेल तो विचार करतो की या गुरुजनांना दीक्षा घ्यायची आहे आणि ते बघतोय की बऱ्याच दिवस वर्ष जातात वर्षा वर्ष त्यावर तो विचार करतो अरे मनुष्य जीवन
बघा. खूप छान प्रश्न आहे तुमचा. मनुष्य देह जीवन क्षणभंगूर आहे, आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये जाण्यासाठी गुरुंकडून दीक्षा घेतली पाहिजे. या गुरुंकडून एवढा वेळ लागतो, हे गुरु झटपट देत आहेत त्यांच्याकडून घेऊया, ते तयार आहेत देण्यासाठी. मग या प्रकारे मग कसं करायचं किंवा याला आपण कसं हे करायचं? तर एक गोष्ट, पहिली गोष्ट ही आहे की ज्या गुरूंकडून आपण दीक्षा घेऊ इच्छितो तर या गुरुच्या प्रती आपली पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा असली पाहिजे. तुम्ही एका व्यक्तीचा स्वीकार केलाय की ठीक आहे हे माझे गुरु आहेत, मग भले त्या गुरुनी आपल्याला किती वेळ, म्हणजे तुमच्याकडे जर श्रद्धा असेल तर ते गुरु जे आहेत ते गुरु निश्चितपणे त्या साधकाला त्या प्रकारच्या गोष्टी देतील. जसं आपल्या निगडीमध्ये सुद्धा बघा की काही साधकांना खूपच तीव्र इच्छा होती की याच गुरूंकडून आपल्याला दीक्षा घ्यायची आहे आणि ज्यावेळी आपण त्या गुरूंच्या समोर हे प्रपोजल मांडलं की गुरुदेव यांचं आयुष्य ते म्हणतात किती आहे माहिती नाही, खूप म्हातारे झालो तुमच्याकडून काहीतरी कृपा आशीर्वाद मिळावा, मग त्यावेळी गुरु पण तयार झाले. म्हणजे आपली तीव्र इच्छा असेल तर त्या प्रकारे गुरु सुद्धा काय करते या प्रकारच्या किंवा भगवंत या प्रकारची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये अरेंज करून देते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की जर त्या की हा गुरु मला लवकर दीक्षा देत नाही त्यापेक्षा तो गुरु आहे लवकर दीक्षा देतो, त्याच्यापेक्षा अजून कोणी लवकर देणार असेल मी त्यांच्याकडून घेईन, मग ही जी वृत्ती आहे ही वृत्ती एवढीशी योग्य नाही आहे. मी दीक्षा कशासाठी घेतो आहे? आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी आणि माझ्याकडून काहीतरी सेवा घडावी म्हणून. केवळ एक स्टॅम्प लागावा म्हणून मी दीक्षा घेत असेल तर ही एक हे नाही आहे. मी एवढ्या वर्षापासून इस्कॉनमध्ये आहे म्हणजे मला अशा प्रकारे एक स्टॅम्प लागला पाहिजे, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट एवढीशी योग्य नाही. ज्या ज्या लोकांनी रिक्षा घेतल्या नाही अशी सुद्धा लोक चांगल्या प्रकारे प्रगती केली नाही. जसं जॉर्ज हॅरिसनला प्रभुपादांनी रिक्षा दिली का? दिली रिक्षा? दिली नाही दिली प्रभुपादांनी. तर मग हे जॉर्ज हॅरिसन प्रभुपाद म्हणलं की हे हॅरिसन हे हरीचे व्यक्ती आहे. मग प्रभुपादांना ते काही कमी होते का? आपल्या शिष्यांपेक्षा प्रभुपादांनी कमी त्यांना पाहिलं का? म्हणजे असं नाही की ही औपचारिकता झालीच पाहिजे. आपलं गुरुच्या प्रति आपलं समर्पण जर असेल आणि आपलं समर्पण जर असेल, तीव्र इच्छा जर असेल, श्रद्धा जर असेल त्या गुरुच्या प्रति, तर ते गुरु निश्चितपणे तुम्हाला अध्यात्मिक शिखरामध्ये घेऊन जातील. तर या ठिकाणी श्रद्धेची जी आहे डेडिकेशनची खूप गरज आहे त्या शिष्याच्या जीवनामध्ये. समर्पण जर असेल तर भगवंत निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला ऐन वेळी पाठवून देतील आणि त्या समर्पित जीवाला आपल्याकडे घेतीलच. खरं तुम्ही गुरुच्या प्रती किती समर्पित आहात हा प्रश्न. याच्या विरोध बघा, अनेक लोक गुरूंकडून दीक्षा घेतलेत परंतु किती लोक समर्पित आहेत? किती लोक गुरूंच्या आदेशानुसार कार्य करतात? म्हणजे काय की दीक्षा फक्त काय केली, नावाला घेतली नाही, मग काही हे नाही आहे. मग असे दीक्षा घेऊन सुद्धा भौतिक जगामध्ये राहणारे अनेक जीव आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की दीक्षेला केवळ औपचारिक दृष्टिकोनातून न पाहता एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून डेडिकेशन आणि समर्पण श्रद्धेच्या दृष्टिकोनातून आपण याच्यावर पाहावं, ह्याला पाहावं, तर कुठं तो साधक आहे, तो साधक चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. दीक्षा घेतलेले भक्त कधी कधी असं आढळतं की नीटपणा कार्य सोळा माळा सुद्धा जप करत नाही, भयंकर वाईट स्थिती आहे. आणि तेच दीक्षा न घेतलेले लोक एवढी डेडिकेटेडली सेवा करतायत, आहेत ना आपल्या समाजामध्ये असे दिसून येतात ना? दिसते की नाही? मग भक्ती ही त्या दीक्षेवर अवलंबून आहे का? भगवंतांची कृपा मिळणं कशावर अवलंबून आहे? सेवेवर अवलंबून आहे, आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे. म्हणून केवळ औपचारिक दृष्टिकोनातून ह्या गोष्टीला आपण कधीच पाहू नये. आपण कसं पाहावं? बस हे माझे व्यक्ती आहेत, त्यांच्या सहाय्यानं मी आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकेल, म्हणून गुरुदेव मला दीक्षा द्या, मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा. आणि त्या व्यक्तीचं किती डेडिकेशन असलं पाहिजे, आपले सगळे गुरु शिष्य परंपरा आपले सगळे सांगते. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर किती डेडिकेट होते गौर किशोरदास बाबांच्याकडून दीक्षा घेण्यासाठी. हजारो वेळा त्यांना नाकारलं जातं ना, नको घेऊ नको घेऊ नको घेऊ, मी योग्य नाही योग्य नाहीये, तरी पण ते म्हणतात नाही मी तुमच्याकडूनच घेऊ. म्हणजे अशी श्रद्धा असं डेडिकेशन जर असेल ना, तर मग गुरु निश्चितपणे कृपा करतील आणि मग तोच साधक मग अध्यात्मिक जगामध्ये जाऊ शकतो. म्हणून ह्याला औपचारिक दृष्टिकोनातून कोणीही पाहू नका. ठीक आहे प्रभू, थँक्यू. हरी हरी, खूप खूप धन्यवाद. जय श्री प्रभुपाद की. ग्रंथा श्रीमद भागवत महापुराण की. श्रील प्रभुपाद की जय.